आजकल जे या फॅशनच्या दुनियेमध्ये म्हटलं जातं, आजकाल युवा हे व्यसन मे, युवती हे फॅशन मे, सारा परिवार हे टेन्शन मे. आणि अशा ह्या टेन्शनग्रस्त परिवाराला त्याचं टेन्शन दूर करण्यासाठी आम्हाला जरूर व्यसनातून मुक्त व्हावं लागेल. ऍज अ फॅशन म्हणून आम्ही जे काही व्यसनांचं सेवन करत आहात, विशेष करून ज्यांना कॉलेजमध्ये आपण म्हणतो शायनिंग मारणं मुलींच्या पुढे, जसं सिगरेट ओढणं, एक मोठी एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. आजकाल असं वातावरण होत आहे कॉलेजमध्ये सुद्धा की जी व्यक्ती व्यसन करत नाही जो मुलगा, तो अगदी पुरातन काळातला आदिवासी मानव म्हटलं जातं त्याला. परंतु अतिशय खेदनीय बाब आहे ह्या समाजामध्ये व्यसन करणं. एक पूर्वीचा काळ असा होता की ज्याला एखादी मुलीकडची लोक यायची मुलग्याला पाहण्यासाठी, त्याला विचारायचे की काय कुठलं व्यसन तर नाही ना, तर त्यावेळेला ती मुलग्याची जी लोक मुलाकडची लोक सुद्धा अशी म्हणायची की नाही, सुपारीच्या खांडा इतकं सुद्धा व्यसन आमच्या मुलाला नाही आहे, नवरदेवाला आमच्या नाही आहे. म्हणजे एवढं ते फुल कॉन्फिडन्सने अगदी सांगायचे, अभिमानाने सांगायचे. पण आजकाल असं म्हटलं जातं की माझा मुलगा ना सर्व गुण संपन्न आहे, पहा त्याला काय माहिती नाही आहे, सगळंच माहिती आहे, सगळ्या प्रकारची व्यसनं पण माहिती आहेत, परंतु त्याची इस्टेट एवढी आहे, तेवढं सगळं आहे, जर आई वडील काही मागचा पुढचा विचार करत नाही, मुलगीला देऊन रिकामे होतात. परंतु आजकाल आपण बघतो की कुंडली बघून आपण लग्न करतो, परंतु एक तो व्यसनाधीन तर नाही ना, त्याला कुठल्या प्रकारचे एखादं एड्स वगैरे तर नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी पाहून है ना, आज गव्हर्नमेंट सुद्धा सांगत आहे की पहा तुम्ही पुढचं पाऊल उचला. तिसरी गोष्ट आहे की हे जे तंबाखू आहे किंवा हे जे व्यसन आहे, तंबाखू मध्ये सुद्धा जे दुष्परिणाम आहेत त्याचे इतके आहेत की ब्रेनवरती त्याचा इफेक्ट होतो, मेंदूवरती इफेक्ट होतो, आणि मेंदूची ज्या काही पेशी आहेत त्या सुद्धा डॅमेज होतात. आणि एकदा का ह्या पेशी डॅमेज झाल्या की वी कॅनॉट रिपेअर इट, आपण त्या रिपेअर करू शकत नाही. एक वेळ हार्ट अटॅक आला, आपण बायपास सर्जरी करून वगैरे आपण चालवू शकतो आपल्या शरीराला, परंतु जर मेंदूच्या पेशी जर डॅमेज झाल्या तर आपण काहीच करू शकणार नाही. तर असेही तंबाखूची एक ओघवते आपल्यापुढे एक दृश्य ठेवलेलं आहे आम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे दारू. तर अल्कोहोल हे सुद्धा इतकं एक घातक आहे की आपण म्हणतो की नाही, एक ऍज अ मेडिसिन म्हणून आपण घ्यायला का हरकत नाही आहे, कारण जेवढे काही आज मेडिसिन बनतात त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अल्कोहोल आपल्याला आढळतं. परंतु व्यसन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं वारंवार वारंवार इतकं सेवन करणं की ज्या सेवनामध्ये ती व्यक्ती त्याच्याशिवाय त्या वस्तूशिवाय किंवा त्या पदार्थाशिवाय बिलकुल राहू शकत नाही. तर हे व्यसन ज्याच्यामध्ये स्मोकिंग जे आहे, आता मी आपल्याला पॅसिव स्मोकिंग सांगितलं की एक व्यक्ती आहे तो स्मोकिंग करायला लागलाय, त्याचा धूर माझ्या लंग्स मध्ये जायला लागलाय आणि मला त्याचा दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे, हे पॅसिव स्मोकिंग आहे. तसं हे दारू वगैरे जे काही पिणारे लोक आहेत ते काही एकटे कधी पीत बसत नाहीत, असे खूप कमी लोक आहेत की जे एकटे पीत असतील, परंतु चार चौघा मित्रांच्या बरोबर कंपनी घेऊन त्यांची एक असा गेट टुगेदर करतात आणि हे लोक ड्रिंकचा सुद्धा आस्वाद घेत असतात. परंतु हे ड्रिंक घेणं पाश्चिमात्य सिटीमध्ये किंवा त्या कल्चरमध्ये त्यांचा तो एक व्यवहार झालेला आहे, ते करत असतात. परंतु आम्हाला करायची काय आवश्यकता आहे, एक काळ होता की आमच्या भारत देशामध्ये आमचे श्रीकृष्ण, श्री राधे, लक्ष्मीनारायण ह्या देवी देवता होऊन गेल्या. श्रीकृष्ण काय खात होते बरं, लोणी खात होते ना. परंतु या श्रीकृष्णाच्या राज्यातील, या देशातील, भारत देशातील आजची ही नव तरुण पिढी मात्र काय करायला लागलेली आहे, लोणी आज त्यांना परवडत नाहीये, त्यांच्या खिशाला परवडतं ते गुटखा एक रुपयाचा. बांधवांनो, आपल्याला जर एखादं व्यसन व्यसनांच्यामुळे जर कॅन्सर झाला, कुठला रोग झाला, तर काय एक रुपयामध्ये त्याची उपचार पद्धती होणार आहे का हो? तुम्ही तुम्हाला दवाखान्यामध्ये डॉक्टर पाऊल सुद्धा टाकून देणार नाही एक रुपया घेऊन. लाखो रुपयांचा चुराडा आमचा त्या ठिकाणी होतो. आत्ताच आम्हाला सावध व्हावं लागेल, कारण आम्ही जो काही पैसा मिळवत आहोत तो कष्टाचा पैसा आहे, आणि ह्या कष्टाच्या पैशाला ह्या व्यसनांच्या अधीन होऊन आणि महत्वाचं म्हणजे आमच्या शरीराला बर्बाद करण्याचा आम्हाला काडीचाही अधिकार नाही, कारण हे शरीर परमेश्वरानं आम्हाला देणगीच्या रूपामध्ये दिलेलं आहे. आणि देणगी किंवा एखादी गिफ्ट जी असते, एखादी भेट वस्तू जी असते, ते अतिशय सांभाळून ठेवतो आपण. मग परमेश्वराने दिलेले हे शरीर आपण सांभाळायला नको का? आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला नको का? दारू, हे दारू तर डायरेक्ट आपण एखादी व्यक्ती ज्यावेळेस दारू पित असते ती सरळ आपल्या पोटामध्ये जात असते आणि आपल्याला आवश्यक असणारे आणि रक्तात लगेच भिंडते ती. रक्तात भिंडल्यामुळे जे काही तिचे परिणाम आहेत ते लगेच ते आपल्या शरीरावरती करायला लागते. सुरुवात प्रथम अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला मस्त वाटत असतं की नाही, आता मला छान वाटायला लागलेलं आहे, फ्रेश वाटायला लागलेलं आहे, माझा तणाव दूर झालेला आहे, टेन्शन दूर झालेलं आहे, चिंता दूर झालेल्या आहेत, आणि माझं वाकसिद्धी किंवा बोलण्याची माझी चातुर्य कला सुद्धा वाढायला लागलेली आहे, मला फ्रेश वाटायला लागले. परंतु दुसरी अवस्था, तिसरी अवस्था करता करता काय अवस्था होते, एक छोट्याशा गोष्टीवरून मी आपल्याला सांगेन. एका झाडाखाली एक व्यक्ती असं दारू बनवत बसलेला होता. ते द्रावण उकळायचं चाललेलं होतं आणि त्या भांड्यामध्ये ते द्रावण उकळत होत. किती किती वेळ गेला, किती वेळ गेला, तास परी तास निघून गेले, तरी सुद्धा दारू काय बनायला तयार नाही. त्या ठिकाणी त्या झाडावरती एक पोपट आणि मैना बसलेले असतात. मैना म्हणती पोपटाला की किती वेळ झाला बिचारा हा दारू बनवायला लागलाय, दारू बनत नाहीये, मी माझं समर्पण आत्मसमर्पण करू का, माझ्या शरीराचं बलिदान मी करू का. तर तो म्हणतो काही वेळी झालीस की काय, नको आपण असं काही करायला नको. ती म्हणते नाही नाही करते मी तसं. म्हणजे पटकन त्या भांड्यामध्ये ती उडी टाकते. उडी टाकल्याबरोबर जळून खाक होते. राघू म्हणतो, तो पोपट म्हणतो की महिना गेल्या तर मी राहून काय करू. तो सुद्धा काय करतो, त्याच्यामध्ये उडी मारतो, तरी सुद्धा दारू बनत नाही. तिकडून एक असा टायगर निघालेला असतो. तो टायगर म्हणतो, अरे मगापासून मी बघतोय की दारू काही बनत नाही आहे, पोपटानं बलिदान केलं, महिलेनं पण बलिदान केलं, आता मी करून बघतो, मी तर टायगर आहे, माझ्या बलिदानानं जरूर काय होईल, याची दारू तयार होईल. तोही त्याच्यामध्ये उडी मारतो, तरी सुद्धा दारू बनत नाही. सरते शेवटी काय होत, त्या ठिकाणी एक हे सगळं दृश्य पाहणार आणि चिखलामध्ये लोळणार असं एक डुक्कर असतं, ते पाहत ते आणि ते म्हणतो मी जरा ह्याच्यामध्ये माझं बलिदान करतो, बघू तरी दारू बनते की काय. आणि तो सुद्धा ज्या वेळेला बलिदान करतो, त्या अर्थात झोकून येतो त्या कायलीमध्ये स्वतःला त्या भांड्यामध्ये, तो सुद्धा त्या द्रावणामुळे, उष्ण द्रावणामुळे तो सुद्धा जळून खाक होतो. परंतु लगेच त्याची दारू बनते. आणि अशी दारू पिणारा व्यक्ती सुरुवातीला मैनेसारखा गुणगुणायला लागतो, पोपटासारखा खूप छान छान बोलायला लागतो, मी माझ्या मुलाबा ना खूप शिकवेन, मी असं करेन, मी तसं करेन. आणि त्यानंतर तो स्वतःला तर एकदम टायगर समजतो, मी माझ्या या गावाचा कोण आहे, टायगर आहे. आणि इतका त्याच्या नशा चढत राहतो की शेवटी तो स्वतःला म्हणतो की नाही मी टायगर आहे. आणि अशा ह्या टायगरला बघा, आपण काही एखादं वस्तू दिली किंवा तो म्हणतो घरात आल्यानंतर की मला पैसे दे ह्याच्यासाठी व्यसनासाठी, आणि आपण नाही पैसे दिले, घरामध्ये त्या ग्रहलक्ष्मीने जर पैसे नाही दिले तर त्या ग्रहलक्ष्मीने सुद्धा तो मारत राहतो आणि तो म्हणतो की मी माझ्या घराला ह्या आग लावेन. पहा तुम्ही अशा ह्या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला, दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर आपण एखादी काळी पेटी जरी दिली तरी सुद्धा साधी तो काळी सुद्धा ओढू शकत नाही आणि घराला काय आग लावणार आहे आणि स्वतःला जो टायगर समजायला लागलेला आहे. बांधवानो शेवटी काय अवस्था होणार आहे, शेवटी हीच अवस्था होते जशी डुकराची अवस्था. जसं डुकर लोळत राहतं त्या पद्धतीनं रस्त्याच्या कडेला कुठेही लोक पडलेली असतील तुम्हाला दिसतील ही. आणि असे आमचे बांधव आहेत की ते त्यांना घरी नेऊन पोहोचवण्याचं पण काम करतात, कारण हा शेवटी आमचा एक मानव धर्म आहे. मग ही अशी अवस्था व्हायला नको बांधवानो, यासाठीच आम्ही आपल्याला एक ह्या व्यसनांच्या पासून परावृत्त होण्यासाठी, विशेष या दारू पासून जे काही दुष्परिणाम आहेत ते सर्व आमच्या लिव्हर वरती होतात, लिव्हर डॅमेज होते, ब्रेन डॅमेज होतात आणि ज्या काही आमच्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथी सुद्धा खराब होतात शरीरातल्या. आणि म्हणून एक अवयवाला नासवून नष्ट करणार हे जे व्यसन आहे, या व्यसनांच्या पासून लागतं हे तर कशामुळे लागतं याची माहितीच आहे आपल्याला, मी काही जास्त सांगत नाही, कारण हे काही कंपनी बॅड कंपनी ज्याला म्हणतो मित्र संगत आहे, संघ दोष आहे, याच्यामुळे लागतं, टेन्शनमुळे लागतं. कुणी एक ऍज अ क्युरिओसिटी म्हणून, एक उत्सुकता काय आहे व्यसन बघूया म्हणून ह्याच्या अधीन होतात. असं करता करता ह्याला अनेक अनेक प्रकारची व्यसनं लागतात. आणि त्या व्यसनापासून मग तुम्ही म्हणा कसं आम्ही ओळखायचं बाबा हे व्यसनाधीन झालेले आहेत, किंवा काय करायचं आम्ही, उपाय काय आहे याच्यावरती. उपाय हाच आहे किंवा ओळखायचं कसं, तर ही व्यक्ती जास्तीत जास्त जास्त वेळ आपला बाहेर घालवते, घरामध्ये खूप कमी वेळ थांबते. याचा अर्थ आहे की रात्री उशिरापर्यंत जी व्यक्ती घरामध्ये येत नाही, 12 वाजले 1 वाजला आणि ज्यावेळेला येते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरून किंवा तिच्या व्यवहारावरून आपल्या लक्षात येतं की ही व्यक्ती दारू पिलेली आहे किंवा काय व्यसन केलेलं आहे, ड्रग्ज वगैरे घेतलेली आहेत किंवा मॉर्फिन सारखे ब्राऊन शुगर सारखे ड्रग्ज घेऊन आलेली आहे. त्यानंतर त्याचे डोळे जे आहेत ते एवढे काही कॉन्स्ट्रिक्ट होतात किंवा आकुंचन पावतात की त्याला दिसायचं सुद्धा कमी होतं. आणि कमी दिसायचं झाल्यानंतर डॉक्टरकडे लगेच आपण तुरंत जाऊन डॉक्टरांना विचारलं पाहिजे, त्यांच्या राय घेतली पाहिजे, त्यांचं सजेशन ऍडवाइस घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की ती व्यक्ती जास्त टॉयलेटमध्ये जास्त वेळ पास करत असते आपला, आणि स्मोकिंग करणं वगैरे हे त्याचा क्रिया चाललेली असते, त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. आणि चौथी गोष्ट म्हणजे पैशांची डिमांड जी असते ज्या वेळेला तो करत असतो त्यावेळेला ओळखा की हे खरोखरच खूप व्यसनांच्या अधीन झालेला आहे. तर याच्यावरती उपाय काय आहे हे आपण पाहूया. एक तंबाखू जी आहे, त्या तंबाखू पासून मुक्त होण्यासाठी आम्ही सर्वजण सांगतात की थोडं थोडं करत आपल्याला ह्या व्यसनांपासून मुक्त व्हायचं आहे, एकदम काही सुटणार नाहीये. कारण तंबाखू खाणारे लोक जे आहेत ते आपल्याला स्वतःचा अनुभव सांगतात की एक महिना मी सोडला पुन्हा पकडलेला आहे. कारण मी स्वतःच्या मनानं ठरवून हे सोडलेलं असताना सुद्धा पुन्हा मी ह्याला पकडलेला आहे. याला हे कारण झालेलं आहे की आता तुम्ही तुम्हाला नको आहे ते व्यसन, परंतु तुमचे शरीर डिमांड करायला लागलेलं आहे. शरीराला तुम्ही एवढं काही त्याचं वळण लावलेलं आहे, रक्तामध्ये एवढं ते काही व्यसन भिंडलेलं आहे की ती वेळ झाली म्हटलं की तुम्हाला ते शरीर तुमचं डिमांड करतं, मला आत्ताच आत्ता त्या वेळेमध्ये दिलंच पाहिजे. पण नैवेद्य जो आहे देवतांना दारू तंबाखूचा नाही लावत, सिगरेटचा नाही लावत नैवेद्य, पण छान छान पोळीचा वगैरे लावतो ना, गोड पदार्थांचा लाडू ह्याचाच आपण जिलेबीचाच नैवेद्य लावतो. आणि ह्या शरीराला मात्र, ह्या मंदिराला मात्र आम्ही काय काय भोग लावायला लावलेले आहोत. प्रसाद जो आहे तो कशा कशाचा चढवतो, मांसाहार करतो, त्याचबरोबर ही व्यसना करतो. तर आम्ही हे शरीर पूर्णपणे जसं की नष्ट बर्बाद करत आहोत. आणि हे शरीर नसून मी एक आत्मा आहे, हलकी हलकी अतिशय सूक्ष्म चमचम चमकणारा मी एक सितारा आहे, एकदम लाईट हलका आहे. हे ज्या वेळेला त्या बांधवाने ऐकलं, एका सेकंदात त्याची सगळ्या प्रकारची व्यसनं सुटलेली आहेत. अर्थातच त्यावेळेला शक्ती ईश्वर पित्याने त्यांना दिलेली आहे. तर हा जो राजयोग आहे, हा राजयोग शिकण्यासाठी आपण जरूर जरूर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाशी संपर्क करा. कारण स्वतःला आत्मा समजल्याशिवाय, आणि हे शरीर एक मंदिर आहे, शरीरापासून एकदम आपण वेगळी शक्ती आहोत, आणि स्वतःला शक्ती समजल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं मनोबल वाढत नाही. आणि म्हणून मन ही पॉवर आहे, आपली शक्ती आहे. त्या मनाला जर आपण चांगल्या डायरेक्शन जर घेऊन गेलो, दिशा जर आपण चांगली त्याला दिली, तर डेफिनेटली आपण या व्यसनातून मुक्त होतो. व्यसनातून मुक्त होणं अजिबात अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. आणि त्यासाठी राजयोगाची जी काही विधी आहे, जो सत्संग आहे, जो चांगला संघ आहे, तो आपण करूया. त्याचबरोबर हे मुलं आपली का बरं व्यसनांच्या अधीन जातात, त्यासाठी आई वडिलांनी पण लक्ष दिलं पाहिजे. आई वडिलांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांच्यासाठी दिला पाहिजे. कारण केवळ त्यांना खायला प्यायला दिलं, त्यांचं पालन पोषण केलं, त्याला शाळेमध्ये पाठवलं म्हणजे त्यांचं सगळं काही झालं असं नाहीये. एखाद्या दोन मुलं आहेत, एखाद्या मुलाला तो खूप हुशार आहे आणि तो सगळं ऐकतो म्हणून आईने जास्त त्याला प्रेम दिलं आणि छोट्याला नाही प्रेम दिलं, किंवा मोठ्याला प्रेम नाही दिलं, छोट्याला जास्त दिलं, तरी सुद्धा एक कुठंतरी मनामध्ये त्यांची ही भावना निर्माण होते की आई आपल्याला किंवा पप्पा आपल्याला जास्त प्रेम देत नाहीत. आणि मग ते असं एक प्रेम शोधण्यासाठी म्हणा किंवा एक स्वतःला आपुलकी शोधण्यासाठी ही मुलं भटकत राहतात आणि हळूहळू मग ह्या व्यसनांचे अधीन होतात. आणि म्हणून पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या वरती लक्ष ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे पालकांनी स्वतः मुलांच्या पुढे एक आदर्श बनलं पाहिजे. पालक जर स्वतः दारूचा प्याला घेऊन मुलाला म्हणत असेल चेस माय डियर सन, तर याला काहीच अर्थ राहणार नाही. पालकांनी, आई वडिलांनी सुद्धा, आई जर मिसळी लावत असेल तंबाखूची, किंवा पप्पा जर असं बेडी सिगरेट ओढत असतील, किंवा असं हे व्यसन जर करत असतील, तंबाखू खात असतील, मुलांना आणायला सांगत असतील, अतिशय हे चुकीचं आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आई वडिलांनी आपल्यावरती आपल्या मुलांच्या पुढे आदर्श स्वतःचा निर्माण करावा. कारण ज्यावेळेला एका छोट्या बाल सुधार ग्रहामध्ये आमचं जाणं झालं, त्यावेळेला आम्ही एका छोट्या, एक मला वाटतं 12-13 वर्षाच्या अशा मुलाला आम्ही विचारलं, बाळ तू इथे का आलायस? तर त्याने सांगितलं की ताई माझा वडील ड्रिंकर, खूप ड्रिंक पिणारा. आणि एक दिवस काय झालं की माझ्या एवढं कष्ट करून एवढं आम्हाला भाजी भाकरी खायला घालायची, एक दिवस त्यानं माझ्या आईला खूप मारलं, पैसा दे दारूसाठी, पण आईने अजिबात पैसा दिला नाही. तर त्याचा आईला तो जो मार देत होता तो मला सहन झाला नाही. आणि माझ्या आईला का मारत आहे म्हणून मी जवळच एक कोयता होता, त्या कोयत्याने तपासत त्याच्या अंगावरती वार केले. ताई मला वाटलं नाही की माझा बाप मरेल, पण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तडकाफडकी तो मरून गेला. माझ्या आईनं मला आणखीन मार द्यायला सुरुवात केली. माझं अरे कसं ते होतं कुंकू, भले त्या कुंकूला ग्रहण लागलेलं होतं, पण कसंही ते कुंकू होतं, माझं सौभाग्याचं लेणं होतं, ते पण तू पुसून टाकलं चालताव घरातून, म्हणून तिने मला पोलिसांच्या स्वाधीन केलं. आज मला इथं पोलीस सुधारण्यासाठी आणलेले आहेत. ताई दोष कुणाचा आहे? मला माझा बाप नको होता का? बापाची छत्रछाया नको होती का? माझ्या आईला आईचं सौभाग्य तिथं टिकून राहू असं मलाही वाटत नव्हतं का? पण एक वेळ असा आला, प्रसंग असा आला, त्या प्रसंगामध्ये त्याच्या मुखल्यानं तो प्रयोग केला. समाजामध्ये आज असे लाखो करोड अशी उदाहरणं घडत आहेत. की ज्यामध्ये संपूर्ण शरीर, कुटुंब, समाज नष्ट होत निघालेला आहे. आणि म्हणून कुठेतरी आपण थोडा अंतर्मुखी होऊया आणि खऱ्या अर्थाने या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध होऊया. आणि जो आज परमेश्वर पिता आम्हाला प्रचंड शक्ती देत आहे की या शरीर मंदिराला सांभाळण्यासाठी, ही देणगी सांभाळण्यासाठी ईश्वर पिता आपल्याला शक्ती देत आहेत. सहन शक्ती आहे, सामावून घेण्याची शक्ती आहे, एखाद्या परिस्थितीला ओळखण्याची शक्ती आहे, निर्णय शक्ती आहे, एकमेकांना मदत करण्याची शक्ती आहे. एखाद्या व्यक्ती जर व्यसनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असेल तर जरूर मला त्याला मदत केली पाहिजे. आणि असं जर प्रत्येक कुटुंबियांनी जर किंवा प्रत्येक मित्र मंडळींनी सुद्धा, अशी जी मंडळी आहेत की जी व्यसनांच्या अधीन आहेत आणि मला ही व्यसन करायला शिकवत आहे, तर त्या मंडळींना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि त्यासाठी राजयोग हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. त्याचबरोबर समाजामध्ये खूप लोक असं म्हणतात की हे प्रॉडक्शन बंद करून टाका ना, तुम्ही गव्हर्नमेंटला शिकवायला जा ना, आम्हाला कशाला शिकवताय हे बंद खाऊ नका वगैरे. हे जर झालंच नाही तर व्यसन मिळालंच नाही तर आम्ही काय खाणार आहे. परंतु आम्ही हाही बघितला ज्यावेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं हे जाहीर केलं की आजपासून गुटखा बंद आहे, गुटखा कुणीही खायचा नाही, गुटख्या बंदी आली. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बंदी घातल्यानंतर बघितलं आम्ही आजूबाजूच्या राज्यातून आमच्या ह्या बांधवानी, पराक्रमी बांधवानी ते गुटखा मिळवला आणि येन केन प्रकारानं गुटखा खायला बंद केला नाही, त्यांनी सुरुवातच केली होती. अगदी दारूच्या बाबतीत सुद्धा असं म्हणेन, खूप लोक म्हणतात की मोठे मोठे नेते मंडळी जे आहेत ज्यांचे कारखाने आहेत आणि ज्यांच्या कारखान्यामध्ये साखर कारखान्यामध्ये ही दारू बनती ते बंद करून टाका. आता साखर कारखान्यामध्ये दारू बनते, प्रॉडक्शन बनते, याला कारण हे आहे की थोडी डिमांड वाढायला लागलेली आहे म्हणून ते पण वाढवायला लागलेले आहेत आणि त्यांना पैसा मिळत आहे. किंवा जे वाढवतायत करतायत ते दारू पिणारे आहेत मंडळी, पहा त्यांना समजायला पाहिजे आपण काय पिलं पाहिजे. भले ही लोक वाढवायला आलेत प्रॉडक्शन, मी जर घेतलंच नाही तसेच केला नाही, प्रत्येक भारतीय नागरिकांनी जर ठरवलं की मला कुठल्याही प्रकारची दारू प्यायची नाही, तंबाखू खायची नाहीये, सिगरेट प्यायची नाहीये किंवा बिडी ओढायची नाहीये, जर डिमांडच बंद झालं प्रॉडक्शन सुद्धा ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. आणि म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला काही सांगायला जाणार नाही की तुम्ही हे बंद करा, कारण गव्हर्नमेंटच्या हातामध्ये काय आहे. भले सरकार मान्य दारू दुकान सुद्धा आपल्याला दिसतं परंतु गव्हर्नमेंट त्याच्या पद्धतीने ते करत आहे. महसूल खात्यामध्ये त्याला खूप छान पद्धतीनं मदत होतीये म्हणून ते करत आहे. परंतु आम्ही नागरिकांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे. जर व्यसन जर आम्ही केलंच नाही तर कुठल्या प्रकारचं प्रोडक्शन होणार नाही. अदरवाईज अक्षरशः असं होईल की पाताळामध्ये जरी दारू असेल तरी आमचा दारुडा काय करेल, शोधून काढेल आणि पिईल. परंतु आम्हाला हे करायचं नाही. सगळीकडे उत्पादन आहे, कुठेही असेल जगाच्या पाठीवर, तिथून ते लोक आणतील आणि पितील. परंतु जर प्रत्येक नागरिकाने जर अगदी दृढ निश्चय केला की मी बदलणार. आणि यासाठी मी छोटीशी आपल्या टीटीव्हीचे उदाहरण सांगेन. एक छोटी टीटीव्ही होती आणि त्या टीटीव्हीनं महासागराच्या किनारी आपली अंडी घातलेली असतात. पण ज्यावेळेस ती दाणा पाणी शोधण्यासाठी बाहेर गेली, तिने येऊन पाहिलं की आपली आपल्या घरामध्ये आपली अंडीच नाही आहेत, गायब झालेली आहेत. काय झालं असेल, घरटं कुठे गेलं, घरटं पण मिळत नाही, अंडी तर नाहीच आहेत, आता काय करायचं. ती पाहते कुठेही काही शोधून तिला मिळत नाही. शेवटी तिच्या लक्षात येतं की ही सागरानं खाल्लेली असतील. ती म्हणते सागराला, हे सागर दादा माझी अंडी मला परत कर, माझं घरटं मला परत कर. सागर इतका उन्मत्त झालेला होता, तो म्हटला मुळीच रे, मुळीच मी देणार नाही. ती इतक्या विनवणी करते, विनवणी करून करून सुद्धा ज्या वेळेला काहीच सागर ऐकत नाही त्यावेळेला ती दृढ निश्चय करते, हे सागरा जोपर्यंत माझं मला घरट मिळत नाही, माझी हंडी मला मिळत नाही, तोपर्यंत मी माझा चैनचा श्वास घेणार नाही, मी तुला आठवल्याशिवाय राहणार नाही. सागर खदा खदा हसायला लागला, ही चिमुरडी मला काय आठवणार आहे, मी तर एवढा महासागर आहे, अथांग पसरलेला सागर आहे. परंतु तिने मागचा पुढचा विचार केला आणि सरळ एका चोचीतून आपल्या पाणी थोडस घ्यायची आणि वाळूवरती नेऊन टाकायची, पाणी थोडस घ्यायची, जेवढं जेवढं होईल तेवढं, सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हा सातत्यानं नित्यक्रम चालू झाला. एक दिवस तिथून एक गरुड निघालेला होता. तो गरुड म्हणतो की टीटीव्हीला, हे ताई तू काय करायला लागलेली आहेस? तर ती सांगते की काय करू गरुड दादा, ह्या महासागरानं, ह्या घमेंडी गर्विष्ठ महासागरानं माझी अंडी खाल्लेली आहे, माझं घरटं खाल्लेलं आहे, मला ते पाहिजे. तो द्यायला तयार नाही आहे. पहा त्यावेळेला तो गरुड म्हणतो, हे महासागरा तुला माहित आहे मी कोण आहे? मी विष्णूचं गरुड वाहन आहे, एका सेकंदामध्ये मी पाहिजे तर तुला सुद्धा नष्ट करू शकतो. आणि विष्णूचं आव्हान करतो तो, विष्णूही तिथे हजर होतात. आणि विष्णू ज्यावेळेला सांगतात की सागराला अंजीव परत कर, सागर अंजीव आणि ते घरट परत करतो. पहा हा आहे पृथ्वीचा दृढ निश्चय. आणि म्हणून हा दृढ निश्चय आज आपण करूया, दृढता आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये पक्की करूया. आणि जो या दोन्ही भुवयांच्या मध्ये जी आत्मा आपली आहे, जे एकदम स्वच्छ आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, शांत आहे, शक्तिशाली आहे, त्या आत्म्यावरती स्वतःचा फोकस करूया, स्वतःला लक्ष स्वतःचं केंद्रित करूया. आणि जेवढं आपलं आत्मबल मनोबल आपण वाढवू, आत्मपरीक्षण करू, स्वपरिवर्तन करू, तेवढंच विश्व परिवर्तन होईल. आणि म्हणून मी जर स्वतःला बदलले, आपण जर स्वतःला व्यसनातून मुक्त केलात, तर एक ही एक भारत देशासाठी, भारत मातेसाठी आपण केलेलं बलिदान आहे, जे आमचे आज का युद्धावरती किंवा बाउंड्रीवरती आज भारत देशाच्या जे अनेक अनेक सैनिक आज तिथे उपस्थित राहून आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपलं सेवा देत आहेत आणि आपल्या प्राण्याची आहुती देत आहेत, आत्मबलिदान करत आहेत. त्यांच्या पुढे आमचं हे स्वतःचे छोटी छोटी व्यसन जी आहेत ती काहीच नाही आहेत. आणि म्हणून भारत मातेला ह्या व्यसनाच्या गुलामगिरीतून जर मुक्त करायचं असेल तर ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळूनच करायचं आहे.